आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना 135व्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. नारीशक्ती वंदन अधिनियमातल्या सुधारणांना पाठिंबा देण्यासाठी स्थानिक खासदारांना पत्र लिहिण्याचं प्रधानमंत्र्यांचं महिलांना आवाहन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या नागपूर दौऱ्यावर. अतिरिक्त वजन वाहून नेणाऱ्या वाहनांवर उद्यापासून राष्ट्रीय महामार्गावर वाढीव शुल्क. आणि मराठी भाषा येत नसलेल्या रिक्षा टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करण्याचा परिवहन मंत्र्यांचा इशारा. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती देशभरात साजरी होत आहे. त्यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातमधल्या गांधीनगरमध्ये लोकभवन इथं असलेल्या बाबासाहेबांच्या छायाचित्राला पुष्पांजली अर्पण केली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, केंद्रीय मंत्री आणि खासदारांनी संसद परिसरातल्या प्रेरणास्थळ इथं बाबासाहेबांच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली. मुंबईसह राज्यातही आंबेडकर जयंतीचा उत्साह दिसत आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईसह राज्याच्या विविध भागातून अनुयायी सकाळपासूनच चैत्यभूमीवर दाखल होत आहेत. चैत्यभूमीवर आज शासकीय मानवंदना देण्यात आली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह इतर मान्यवरांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांच्या योगदानाची आठवण करून दिली.
आज ज्यावेळी अमेरिकेसारख्या देशामध्ये एक्सचेंज हे डॉलरवर झाल्यामुळे करन्सीचं गोल्ड बॅकिंग त्यांनी काढून टाकलं, आज पुन्हा एकदा अमेरिकेसारख्या देशालाही वाटतं, चीन सारख्या देशालाही वाटतं की आपली करन्सी गोल्ड बॅकिंगची असली पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा गोल्ड स्टँडर्ड करे एका वेगळ्या पद्धतीनं. आता अमेरिकाही चालला आहे, चीनही चाललाय आणि जगभरातली सोन्याची खरेदी आज त्या ठिकाणी चाललेली आहे. याचा अर्थ जे 1923 मध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं ते जगाने स्वीकारलं आणि आज पुन्हा जग ते स्वीकारत आहे.
राज्यभरातही मोठ्या उत्साहात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन झालं. याचा सविस्तर वृत्तांत ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या आंबडवे इथं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं आज जयंती साजरी करण्यात आली. पालकमंत्री डॉ उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला आणि अस्थिकलशालाही पुष्पहार अर्पण केला. आंबडवे इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्याचं आश्वासन उदय सामंत यांनी दिलं. रत्नागिरी पोलीस दलाच्या बँड पथकानं सलामी देऊन राज्यगीताची धून वाजवली. नाशिकमध्ये आज सामाजिक समता सप्ताहाची सांगता झाली. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनने शालिमार इथल्या आंबेडकर स्मारकापासून सुरुवात करून पाथर्डी फाटा इथल्या आंबेडकर स्मारकापर्यंत सायकल यात्रा काढली. बुलडाण्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा झाल्या. यावेळी विद्यार्थ्यांना संविधान पुस्तिकेचं वाटप करण्यात आलं. यवतमाळमध्ये जयंतीनिमित्त भीमगीतावर फ्लॅश मॉब झाला, तसंच ढोल आणि लेझिम पथकाचं सादरीकरण झालं. याशिवाय इतरही जिल्ह्यांमध्ये विविध उपक्रमांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली.
महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह म्हणजे बाबासाहेबांच्या जीवन कार्यातला एक मैलाचा दगड. याविषयी ज्येष्ठ विचारवंत डॉ भालचंद्र मोणगेकर यांनी आकाशवाणीला विशेष मुलाखत दिली आहे. त्यात ते म्हणाले,
माणसाला माणसांचे हक्क नाकारणारी अशा प्रकारची एक अन्यायकारक व्यवस्था नष्ट करणं हे बाबासाहेबांच्या आयुष्याचं कर्तव्य होतं आणि बाबासाहेबांचा तो आग्रह होता आणि त्यामुळे त्यांनी सुरुवात जी केली ती चौदार तळ्याचं पाणी अस्पृश्यांना पिता यायला पाहिजे तिथपासून केली आणि 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 10,000 अस्पृश्यांनी सत्याग्रह केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी चौदार तळ्यावर जाऊन चौदार तळ्याचे पाणी प्याले.
ही पूर्ण मुलाखत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आज संध्याकाळी 7:15 ऐकता येईल. देशातल्या सर्व महिलांनी स्थानिक खासदारांना पत्र लिहून नारीशक्ती वंदन अधिनियमातल्या सुधारणांना पाठिंबा देण्यासाठी प्रोत्साहित करावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पत्राद्वारे केलं आहे. देशातल्या महिला वर्गाला उद्देशून एक पत्र त्यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केलं आहे. 16 एप्रिलपासून संसदेत यावर चर्चा सुरू होणार आहे. 2019 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपासून देशात महिलांसाठी आरक्षण लागू करायचं असेल तर या सुधारणा मंजूर होण्याची गरज आहे. या निर्णयाचा परिणाम कित्येक दशकांपर्यंत देशावर होईल असं त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे. या सुधारणा मंजूर झाल्यावर देशात लोकसभेच्या 850 जागा होतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या नागपूर दौऱ्यावर आहेत. नागपूरच्या एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या दुसऱ्या दीक्षांत समारंभासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या उपस्थित राहतील. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी इथं भारतीय महसूल सेवेच्या 78व्या तुकडीचा प्रशिक्षण समापन समारंभ त्यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.
आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी तत्वावर संपादक तथा वार्ताहर मराठी, वार्ताहर इंग्रजी, वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार आणि प्रसारण सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. सर्व पदांसाठीची पात्रता, अर्ज, प्रवेश शुल्क तसंच निवड संबंधीचा तपशील newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे 15 एप्रिल 2026. त्वरा करा आणि लगेच अर्ज पाठवा.
प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अतिरिक्त वजन वाहून नेणाऱ्या वाहनांवर उद्यापासून राष्ट्रीय महामार्गावर वजनानुसार शुल्क आकारलं जाणार आहे. 10% जास्त आणि 40% अतिरिक्त वजन असलेल्या वाहनांना दुप्पट शुल्क आकारलं जाईल तर 40% जास्त वजन असलेल्या वाहनांवर चौपट शुल्क आकारलं जाणार आहे. हे शुल्क फास्टॅगद्वारे वसूल केलं जाईल असं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सांगितलं आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अवगत नसल्यास त्यांचे परवाने रद्द केले जातील असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. परवानाधारक रिक्षा किंवा टॅक्सी चालकांना मराठी लिहिता आणि वाचता येतं का याची पडताळणी मोटार परिवहन विभागामार्फत येत्या 1 मेपासून करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक करणारा नियम आधीपासूनच लागू आहे. त्याचं पालन न करणाऱ्या चालकांचे परवाने रद्द केले जातील तसंच नियम डावलून परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवरही कारवाई करू असं सरनाईक यांनी सांगितलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भातला न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल राज्य सरकारनं जाहीर करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या समितीनं कशाप्रकारे विभाजन केलं आहे हे तपासू द्यावं अशी विनंती त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत केली. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे नेते सम्राट चौधरी यांचा शपथविधी उद्या होण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. मुंबईत गोरेगाव इथं नेस्को सेंटरमध्ये संगीताच्या कार्यक्रमावेळी अंमली पदार्थाचं अतिसेवन केल्यामुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी काल 6 जणांना अटक केली. यात कार्यक्रमाचे आयोजक आणि अंमली पदार्थांचा संशयित पुरवठादार यांचा समावेश आहे. नाशिकजवळच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानात VIP दर्शनाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी विश्वस्त पुरुषोत्तम कडलग याला अटक केली आहे. अनेक भाविकांनी याप्रकरणी तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंगचा मुकाबला कोलकाता नाईट रायडर्स बरोबर चेन्नईमध्ये होणार आहे. थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणात तसंच सोलापूर सांगलीमध्ये आगामी 2 दिवसात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागातही परवा उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. इतरत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. अकोल्यात आज राज्यातल्या 43.8° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना 135व्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. नारीशक्ती वंदन अधिनियमातल्या सुधारणांना पाठिंबा देण्यासाठी स्थानिक खासदारांना पत्र लिहिण्याचं प्रधानमंत्र्यांचं महिलांना आवाहन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या नागपूर दौऱ्यावर. अतिरिक्त वजन वाहून नेणाऱ्या वाहनांवर उद्यापासून राष्ट्रीय महामार्गावर वाढीव शुल्क आणि मराठी भाषा येत नसलेल्या रिक्षा टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करण्याचा परिवहन मंत्र्यांचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.